किपा सुई छगु विशेषसँग ठो चित्र खेदमा मनुया बारे ध्याता जिता मन्द ठो मनु प्रभु येशु ठो संसारे डब्ले आमा मनुख वतायोको भूत प्रत्यसन दुख पिय चोङ गुडौ भूत प्रत्यसन दुख बिय चोङ जुले वो वे जे ढुङ्गौ जुल मनु त्यसै वता सिख ओ खिप खान चिङ तै गुड तर वङ वो डकुम बन्दन चफिय बेय येसु वया वो मनुया ता दया खसोया दिल अले वो मनु खे चौफु दुष्ट आत्मा तेता बोबिय ध्या दिल थो मनु या ता टोती अले हाक न ल्याहा वेम ते सैतान्य दुष्ट आत्मा वो भूत प्रेत येसु खा अज्ञात अले वो मनु खे न प्यावंग बिसेवा न छु छिटानन थजेफु भूत प्रेत तेस अले दुष्ट आत्मा तेस दुख बिय सत्य चौगु डला येसु खे ग्वाली फिस अले वेकन छिटा वो फुक दुष्ट खापा खा छुटकारा बिया दी।